दी, लिमिट क्रॉस करा दी सारी, आज वो